मार्क अध्याय 7. मग परुषी व कित्येक शास्त्री यरुशलेमाहून येऊन त्याजवळ एकत्र जमले. त्यांनी त्याच्या कितीएक शिष्यास अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी भाकरी खाता पाहिले होते. परुषी व सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाही, बाजारातून आल्यावर स्नान केल्या वाचून जेवित नाहीत, आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी यांचे धुणे व असे बहुत दुसरे नियम त्यांनी स्वीकारले आहेत. यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले की
आपले शिष्य अशुद्ध हाताने भाकरी खातात, ते वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का चालत नाहीत?
त्याने त्यास उत्तर दिले की
तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगला संदेश दिला. त्याचा लेख असा आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे. हे मनुष्यांचे नियम शास्त्र म्हणून शिकवून व्यर्थ माझी उपासना करीतात. तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्यांचा संप्रदाय अनुसरता.
आणखी तो त्यास म्हणाला,
तुम्ही आपल्या संप्रदायाचे अनुसरण करण्याकरिता देवाच्या आज्ञेचा अगदी त्याग करिता. तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी असे मोशाने सांगितले. परंतु तुम्ही म्हणता, कोणी बापाला अथवा आईला म्हणेल की जेणेकरून तुझे हित मजकडून झाले असते ते कुर्बान म्हणजे अर्पण आहे, तर त्याला त्यापुढे आपल्या बापासाठी किंवा आईसाठी तुम्ही काही करू देत नाही. या प्रकारे तुम्ही आपल्या चालू ठेवलेल्या संप्रदायाने देवाचे वचन रद्द करीता आणि यासारख्या इतर पुष्कळ गोष्टी करीता.
तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले,
तुम्ही सर्व माझे ऐका व समजून घ्या. मनुष्याच्या बाहेरून त्याच्यात गेले असता त्याला अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच मनुष्याला अपवित्र करीते. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको.
तो लोकसमुदायाला सोडून घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारिले. तेव्हा तो त्यास म्हणाला,
तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात काय? जे काही बाहेरून मनुष्याच्या आत जाते त्याच्याने त्याला अपवित्र करवत नाही हे तुम्ही समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही, तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते.
अशा प्रकारे त्याने सर्व अन्न शुद्ध ठरविले. आणखी तो म्हणाला,
जे मनुष्यातून बाहेर निघते तेच मनुष्याला अपवित्र करते, कारण आतून म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून दुष्ट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूरपणा, दुष्टदृष्टी, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व मनुष्याला अपवित्र करीतात.
मग तो तेथून उठून सोर याच्या सीमेवरील प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणास कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. इतक्यात जिच्या लहान कन्येस अशुद्ध आत्मा लागला होता अशा कोणी एका स्त्रीने त्याच्याविषयी ऐकले व ती त्याच्याजवळ येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेनी असून जातीची सुरफिनिकी होती. तिने त्याला अशी विनंती केली की
आपल्या कन्येतून भूत काढावे.
तो तिला म्हणाला,
मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्यास टाकणे ठीक नाही.
मग तिने त्याला उत्तर दिले,
खरे आहे प्रभू, तरी कुत्री ही मेजाखाली मुलाच्या हातून पडलेला चारा चुरा खातात.
तेव्हा त्याने तिला म्हटले,
या बोलण्यामुळे जा, तुझ्या कन्येतून भूत निघून गेले आहे.
मग ती आपल्या घरी गेली. ती कन्या अंथरुणावर निजलेली व भूत निघून गेले आहे असे तिच्या दृष्टीस पडले. नंतर तो सोराच्या सीमेवरील प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलिसाच्या सीमेवरील प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला त्याच्याकडे आणून आपण याजवर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकसमुदायापासून एकेकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकिला व म्हटले,
इफ्फाता,
म्हणजे
मोकळा हो.
तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यास निक्षून सांगितले. परंतु तो त्यास जसजसे सांगत गेला तस तसे ते अधिकच गाजवीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन बोलले की
त्याने सगळे काही चांगले केले. बहिऱ्यास ऐकणारे आणि मुक्यास बोलणारे असे हा करतो.